जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। बोलो नंद के लाल की जय। आपण मागच्या वेळेला पाहिलं की रुक्मिणी श्रीकृष्णांच्या प्राप्तीची प्रतीक्षा करत असताना रथावर चढू पाहणाऱ्या रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णांनी बाजूला सर्व राजे पाहत असतानाच आपल्या रथामध्ये बसवलं, त्या राजांचा पराभव करून रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण बलरामांसह तिथून रथातून निघून गेले। भगवान श्रीकृष्णांना अशा रीतीने सर्व राजे जे आधीच पराभूत झालेले होते पण श्रीकृष्णांना जाताना पाहिल्यावर त्यांनी सैन्य दळाला एकत्र करून परत श्रीकृष्णांवर चाल केली। यादव देखील त्या ठिकाणी आपल्या मोठ्या सैन्यभारासह उपस्थित होते आणि त्यांनी देखील युद्धासाठी म्हणून या अन्य राजांच्या समोर जाण्याची सिद्धता केली। त्या ठिकाणी मोठं युद्ध झालं। यादवांनी सर्व राजांचा पराभव केला। जरासंधान सहित सर्व राजे पाठ फिरून पळायला लागले। शिशुपाला जाऊन शिशुपालाच्या जवळ जाऊन जरासंध म्हणायला लागला की तू उदासीनता सोडून दे, कारण कोणतीच गोष्ट प्रत्येकाच्या बाबत मनासारखी होईल अथवा मनाविरुद्ध होईल अशी खात्री देता येत नाही. यापूर्वी देखील मोठ्या सैन्यासह अनेक वेळेला आम्ही याच्यावर स्वारी केलेली होती, पण प्रत्येक वेळेला अशा सैन्यानिशी यांनी आमचा पराभव केलेला आहे. आज यांचा विजय झाला कारण आज यांना काळ अनुकूल होता. आम्हाला जेव्हा काळ अनुकूल होईल तेव्हा आम्ही सुद्धा यांना जिंकू शकू. सर्व मित्रांनी शिशुपालाला अशा प्रकारे समजावलं तेव्हा शिशुपाला सकट सर्व राजे आपापल्या नगरांकडे परतले. पण कृष्णाचा द्वेष करणाऱ्या रुक्मिणीच्या बंधूंना, रुक्मीला मात्र अशा प्रकारचा विवाह सहन झाला नाही. रुक्मी अत्यंत बलवान महारथी म्हणून प्रसिद्ध होता. त्यांनी फार मोठ्या सैन्यासह श्रीकृष्णांचा पाठलाग केला. त्यांनी प्रतिज्ञा केली की आपल्या सगळ्यांच्या समक्ष जर युद्धात श्रीकृष्णांना मारून मी रुक्मिणीला परत आणलं नाही तर मी नगरामध्ये कुंडिनपुरामध्ये प्रवेश देखील करणार नाही. आणि रुक्मी अशा प्रकारे प्रतिज्ञा करून श्रीकृष्णांचा पाठलाग करून श्रीकृष्णांना थांब थांब म्हणून युद्धाला आव्हान द्यायला लागला आणि म्हणायला लागला की हे यदूच्या कुल कलंका, जरा थांब, माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाहीत तोपर्यंतच या रुक्मिणीला तू सोडून दे. श्रीकृष्णांनी किंचित हसून त्याचं धनुष्य बाणांनी तोडून टाकलं. जेव्हा रुक्मी संतापून हातात तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या उद्देशाने रथातून खाली उडी मारू लागला तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनीच त्याच्या तलवारीचे तुकडे केले. आपला भाऊ मारला जाईल अशा भयाने रुक्मिणी व्याकुळ झाली आणि तिने श्रीकृष्णांना विनंती केली की हे देवदेवा जगतपते, आपलं स्वरूप कोणी जाणू शकत नाही, हे कल्याण स्वरूपा आपण माझ्या भावाला मारू नये. रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती, शोकामुळे तिचा चेहरा देखील सुकलेला होता, गळा दाटून आलेला होता. भगवंतांचं हृदय करुणेने द्रवलं आणि रुक्मिणीला मारायचा विचार भगवंतांनी सोडून दिला. पण तरी श्रीकृष्णांना प्रयत्न मात्र रुक्मी करतच राहिला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला बांधला, त्याच्या दाढी मिशा कापून त्याला विद्रूप केलं. रुक्मीची अशी बांधलेली आणि विद्रूप झालेली स्थिती पाहून बलरामांना मात्र दया आली. त्यांनी रुक्मीला मोकळं केलं आणि नंतर श्रीकृष्णांना म्हणाले की तू हे चांगलं केलं नाहीस, आपल्या नातलगाच्या दाढीमिशा छाटून त्याला कुरूप करणं म्हणजे एक प्रकारे त्याचा वध करण्यासारखं आहे, तू हे करायला नको. पण नंतर रुक्मिणीला उद्देशून म्हणाले की तुझ्या भावाला विद्रूप केलं म्हणून तू आमच्यावर रागू नकोस. जीवाला दुःख देणारा दुसरा कोणी नसून स्वतःच्या कर्माची फळच जीव भोगत असतो. नंतर कृष्णाला म्हणाले की आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध केला तरी सुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणं योग्य नाही. रुक्मिणीला म्हणाले की ब्रह्मदेवांनी क्षत्रियांचा धर्मच असा केलेला आहे की भावानी सुद्धा आपल्या भावाला मारावं, हा क्षात्र धर्म अत्यंत कठोर आहे. कृष्णांना म्हणाले की जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळे झालेले असतात ते राज्य पृथ्वी पैसा स्त्री मान तेज किंवा अन्य कोणत्याही कारणांनी आपल्या बांधवांचा देखील तिरस्कार करतात. तर तू त्याच्या बहिणीचा नवरा आहेस, आपल्या बांधवांचा देखील जर तिरस्कार करत असतील तर तो तुझा तिरस्कार करेल पण तू त्याला सोडून दे. रुक्मिणीला म्हणाले की तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणारा आहे, त्याच्या कल्याणासाठीच श्रीकृष्णांनी त्याला हा दंड दिला असं समज. जे लोक भगवंतांच्या मायेनी मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात त्यांनाच हा आपला मित्र हा शत्रू हा त्रयस्थ अशा प्रकारचा मोह होत असतो. तू तुझ्या मनातला मोह काढून टाक. शुकाचार्य सांगतात की रुक्मिणींनी आपल्या मनातली कटुता काढून विवेक बुद्धीनी मनाचं समाधान केलं. शत्रूंनी ज्याचं सैन्य आणि तेज नाहीसं केलेलं होतं त्या रुक्मिणीचे फक्त प्राण जेमतेम वाचू शकले. त्याची सगळी मनोरथ धुळीला मिळालेली होती, त्याला विद्रूप केलं गेलेलं होतं. आणि अशी आपली स्वतःची आठवण रुक्मी काही केल्या विसरू शकत नव्हता. परत त्यांनी प्रतिज्ञाही केलेली होती की मी कुंडिनपूरमध्ये श्रीकृष्णांना मारून रुक्मिणीला परत आणल्याखेरीज प्रवेश देखील करणार नाही. त्यांनी एक मोठी नगरी वसवली आणि परत एकदा प्रतिज्ञा केली की दुर्बुद्धी कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. आणि तो भोजकट नावाची त्यांनी वसवलेली जी नगरी होती तिथं राहायला लागला. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी सर्व राजांना जिंकून सर्वांच्या समक्ष आपल्या पराक्रमाने रुक्मिणीला पारकेमध्ये आणलं आणि विधीपूर्वक तिचं पाणी ग्रहण केलं. द्वारकेतील लोकांना यदुपती श्रीकृष्णांबद्दल अनन्य प्रेम होतं, त्यामुळं तिथं प्रत्येक घरात श्रीकृष्णांच्या विवाहाचा उत्सव साजरा व्हायला लागला. तिथल्या आनंदित झालेल्या स्त्री पुरुषांनी रत्नांची चमकणारी कुंडलं घातलेली होती, अत्यंत सुंदर पोशाख केलेले होते. तसंच अनेक सुंदर सुंदर वस्त्र त्यांनी वधूवरांना नजराणे आहेर म्हणून अर्पण केली. त्यावेळेला द्वारकेत कुठं कुठं उंच ठिकाणी ध्वज फडकत होते, ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा लावलेल्या होत्या, वस्त्र आणि रत्नांची तोरणं बांधलेली होती, घराच्या दारांवर मंगल वस्तू लावलेल्या होत्या, पाण्याने भरलेल्या कलशांनी आणि धुपाच्या सुगंधांनी दीपमाळांमुळे ती नगरी विलक्षण शोभून दिसत होती. अत्यंत जिवलग राजांना श्रीकृष्णांनी आमंत्रित केलं. ते राजे आपल्या हत्तींसकट आलेले होते. त्या उन्मत्त हत्तींच्या मदाच्या झिरपण्याने द्वारकेतल्या सडका भिजून गेलेल्या होत्या. प्रत्येक दरवाजावर केळीचे खांब सुपारीची झाडं लावली. त्या उत्सवामध्ये इकडं तिकडं घाईघाईनी धावणाऱ्या कुरु सुरुंजय कैकेय विदर्भ यदू आणि कुंती अशा प्रकारच्या वंशांचे लोक परस्परांबद्दल आनंदोत्सव साजरा करत होते. जिकडं तिकडं रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून त्याचंच गुणगान ऐकून राजे राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित होऊन गेलेल्या होत्या. सर्व आर्यावर्तामध्ये हाच एक विषय सर्वत्र दुमदुमत होता. रुक्मिणी रूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासी स्त्री पुरुषांना अत्यंत आनंद झाला.
श्रीमन्नारायण नारायण नारायण
नारायण नारायण.
श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण भज मन नारायण 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 भज मन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण भज मन नारायण 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 भज मन नारायण 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 भज मन नारायण नारायण नारायण
श्री कृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह हा कवी कल्पनांच्या दिल आकर्षणाचा असा विषय आज हजारो वर्ष झाली होऊन राहिलेला आहे. या विषयावर अनेक काव्य आजपर्यंत रचली गेली. या विवाहा एवढी स्तुती अजून कोणत्या विवाहाची कधीही झाली नाही. एवढंच नव्हे तर हा विवाह सर्व भारतीय लोक दरवर्षी साजरा करतात. तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने इतका हा विवाह सर्वांच्या हृदयावर ठसलेला कोरलेला असा राहिला. या विवाहाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी नेमकं कोणतं धोरण ठेवलेलं होतं? भगवान श्रीकृष्ण त्यांचा जन्म जरी वसुदेव देवकींच्या पोटी झालेला होता तरी देखील ज्ञात आयुष्य सर्व जगाकरता असणारं हे गवळ्यांच्या घरात यादवांच्या घरात असं गेलेलं होतं, गवळ्यांच्या घरात गेलेलं होतं. आणि मग तिथून स्वपराक्रमाने त्यांनी कंसाला मारून परत आपल्या घरामध्ये अत्यंत प्रतिष्ठेनी असा प्रवेश केलेला होता. मात्र त्यांच्या जन्मापासून त्यांच्यावर अनेक प्रकारचे संशय घेतले जात होते. एक संशय म्हणजे कुळासंबंधी होता. हा यादव कुलीन आहे का गवळ्यांचा कुळातला आहे असा एक महत्वाचा संशय कायम त्यांच्याबद्दल घेतला जात होता. त्यामुळे समाजाच्या रूढीप्रमाणे ते बलवान असल्यामुळे कोणी जरी बोलू शकत नसले तरी समाजाचा एक घटक किंवा एक भाग हा नेहमी संशयग्रस्त असा त्यांच्याबद्दल होता. त्यांच्या कुळाबद्दल संशय असा काही प्रमाणात शिल्लक होता. त्यांचे जे द्वेष्टे होते त्या द्वेष्ट्यांनी हा संशय टिकून ठेवलेला होता. या विवाहाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी क्षत्रियांशी रक्ताचे संबंध, नात्याचे संबंध असे जोडले आणि तेही बाहुबळावर असे जोडले. भगवान श्रीकृष्णांना रुक्मिणीची जी भक्ती होती ती भक्ती भावलेली होती, तिची अनन्यता भावलेली होती, तिच्या सौंदर्याची देखील त्यांना एक प्रकारे भुरळ पडलेली होती. तिच्या सौंदर्याच्या ज्या कथा होत्या तसं रुक्मिणीला देखील भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि सौंदर्य याचं फार मोठ्या प्रमाणात आकर्षण वाटत होतं. तरी देखील रुक्मिणीने जे पत्र भगवान लिहिलं त्या पत्रामध्ये एक प्रकारे कट किंवा कारस्थान करून आणि जरासंधाच्या प्रभावाखाली असलेल्या राजांना आणि जरासंधाला केवळ संतोष द्यावा म्हणून तिचं लग्न शिशुपालाशी ठरवायचं अशा प्रकारचा घाट घातला गेलेला होता. भगवंतांनी जरासंधाच्या कपटामधून रुक्मिणीला वाचून भयमुक्त करण्याचं ठरवलेलं होतं. हा अजून एक उद्देश या विवाहामागं होता. भयमुक्त करणं सज्जनांना हे कर्तव्य म्हणून त्यांनी आपल्या जीवनभर केलं. धर्म स्थापनेच्या त्यांच्या जीवित कार्याच्या दृष्टीने राजकुटुंबांशी नाजूक संबंध, न तुटणारे असे संबंध बांधणं, प्रस्थापित करणं आणि वाढवणं हे त्यांना क्रमप्राप्त होतं. म्हणून देखील त्यांनी रुक्मिणीशी विवाह केला. आणि तिथं जर युद्ध झालंच तर कंसाला मारल्याच्या कथा किंवा जरासंधांना पराभूत केल्याच्या कथा या तर सर्वांनी ऐकलेल्या होत्या, पण सर्वच राजांना आपलं बाहुबळ भगवान श्रीकृष्णांच्या विरुद्ध आजमावून पाहण्याची संधी या निमित्ताने मिळावी आणि सर्व राजांना आणि जरासंधांना सर्वांनाच धडा शिकवण्याची अशी सोयीची वेळ राजकारणाच्या दृष्टीने भगवंतांनी निवडलेली होती. भगवंतांनी आपलं लग्न शौर्य गाजवून केलं असं असल्यामुळं शौर्य गाजवून केलेल्या लग्नाचा फार मोठा डिंडीमा सर्व ठिकाणी वाजत राहतो, पसरतो. अशा प्रकारचं डिंडीमा पसरण्याचं कारण देखील त्यांना जी प्रभूसत्ता सर्वत्र निर्माण करायची होती आणि आपल्या शब्दाचा धाक निर्माण करायचा होता तो धाक निर्माण करणं हा एक उद्देश रुक्मिणी स्वयंवराच्या निमित्ताने भगवंतांनी साधून घेतला. भगवंतांनी या लग्न समारंभामध्ये अतिशय सैल हातांनी प्रचंड खर्च केला. या निमित्ताने भगवंतांनी संपत्ती ही केवळ संग्रह करण्याची गोष्ट नाही तर माणुसकी राखून खर्च करणं देखील वैभव संपन्नांचं काम असलं पाहिजे हे सर्वांना दाखवून दिलं. याच्यामध्ये भगवंतांनी केलेला जो खर्च होता तो खर्च सर्वसामान्यांच्या हितासाठी संपत्ती फिरत राहावी तर त्या संपत्तीनी सर्वांचं कल्याण होतं. एकाच व्यक्तीपाशी संग्रहित झालेली संपत्ती समाजाच्या कल्याणाला फारशी उपयोगी पडत नाही. ती संपत्ती त्या पुरुषाच्या खर्च करण्याच्या प्रवृत्तीवर केवळ अवलंबून राहते, त्या संपत्तीने होणारं समाजाचं हित. आणि त्यांनी जर ठरवलं की आपण कमी खर्च करायचा तर त्या प्रमाणात समाजाचं हित देखील कमीच साधलं जाईल. म्हणून भगवंतांनी खर्च देखील केला आणि त्या खर्चातून प्रजेचं प्रचंड हित साधलं जाईल अशी देखील एक भूमिका खर्चामागं केली ठेवली. या सगळ्याचा अत्यंत विलक्षण असा प्रभाव सर्वत्र पसरला. भगवंतांचा आणि रुक्मिणीचा विवाह झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना रुक्मिणीपासून प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. भगवान शंकरांनी क्रोधाग्नीनी वासुदेवाचाच अंश असलेल्या विष्णूंचाच अंश असलेल्या अशा कामदेवाला मदनाला जाळून मारलेलं होतं. परत शरीर धारण करण्यासाठी म्हणून वासुदेवांनी कामदेवाला मदनाला या जन्माच्या निमित्ताने संधी दिली आणि तोच काम श्रीकृष्णांपासून रुक्मिणीच्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि प्रद्युम्न या नावाने प्रसिद्ध झाला. हा प्रद्युम्न कुठल्याही बाबतीत आपल्या पित्यापेक्षा यत्किंचितही कमी नव्हता. प्रद्युम्न जन्माला येऊन अतिशय थोडके दिवस झालेले नसताना, जे 10 दिवसाचा देखील तो जेमतेम होता नव्हता, अशा वेळेला 100 असुरांनी त्याला पळवला आणि त्याला समुद्रात फेकून दिला. प्रद्युम्नाला समुद्रात एका मोठ्या माशांनी गिळलं. एकदा कोळ्यांनी मोठ्या जाळ्यामध्ये इतर माशांसह या माशाला देखील पकडला आणि तो मासा जेव्हा चिरला तेव्हा त्या माशामधून प्रद्युम्न बाहेर आला. 100 असुराच्या आचार्यांनी तो अद्भुत मासा पाकगृहात नेऊन कुऱ्हाडीने तोडलेला होता. त्या कोळ्यांनी तो मासा 100 असुराला परत भेट म्हणून दिलेला होता. त्या माशाच्या पोटात बालक निर्माण झालेलं पाहून 100 असुराची दासी मायावती म्हणून होती तिच्याकडे त्या आचार्यांनी हा मुलगा सोपवला आणि तिच्या मनात या मुलाविषयी काही शंका निर्माण झाली. तेव्हा नारदांनी या मुलाचं मूळ स्वरूप, उत्पत्ती, माशाच्या पोटात जाणं, हे कसं घडलं हे सर्व मायावतीला वर्णन करून सांगितलं. आणि नेमकी ही मायावती म्हणजे भगवान शंकरांनी जाळलेल्या कामदेवाची पत्नी रती होती. ज्या दिवशी कामदेवाचं शरीर भस्मीभूत झालं तेव्हापासून ती कामदेवाचा देह परत उत्पन्न होण्याची वाट पाहत होती. त्या रतीला 100 असुरांनी आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी म्हणून नेमलेलं होतं. तिला जेव्हा समजलं की हे मूल म्हणजे कामदेव आहेत तेव्हा ती त्यांच्यावर अतिशय प्रेम करू लागली. हा प्रद्युम्न जेव्हा लहान होता तेव्हा त्या प्रद्युम्नाला मायावतीचं हे प्रेम हे आईच्या प्रेमासारखं असंच दिसत भासत होतं. पण तो तरुण झाल्यानंतर इतर स्त्रिया त्याच्याकडे ज्या हेतूनी पाहतात तशीच मायावती पाहते असं आल्यावर तो मायावतीला म्हणायला लागला की तुझी बुद्धी अशी कशी बदलली, तू आईची माया टाकून माझ्याशी कामिनीप्रमाणे का म्हणून वागतेस. तेव्हा ती रती म्हणाली की आपण स्वतः भगवान नारायणांचे पुत्र आहात, आपल्याला त्यांच्या घरातून 100 असुरांनी पळवून आणलेलं होतं आणि आपण माझे पती कामदेव आहात आणि मी आपली धर्मपत्नी रती आहे. आपण 10 दिवसाचे देखील नव्हतात तेव्हा या 100 असुरांनी आपल्याला समुद्रात फेकून दिलं, एका माशांनी आपल्याला गिळलं आणि त्याच्याच पोटातून आपण इथपर्यंत आलात. आपण हरवल्यामुळे आपली माता पुत्र स्नेहानी व्याकुळ झाली असं सांगून मायावतीनी या महात्मा प्रद्युम्नाला महामाया नावाची सर्व प्रकारच्या माया नष्ट करणारी अशी विद्या दिली. तेव्हा प्रद्युम्न 100 असुराकडे गेला आणि त्याच्यावर असे असह्य आरोप त्यांनी करायचा सपाटा लावला की त्यामुळं त्या आरोपांमुळे शंभरासुरांनी त्याला युद्धासाठी म्हणून आव्हान दिलं. प्रद्युम्नांनी शंभरासुराचा वध केला. त्याच्यानंतर मायावतीनी त्याला आकाशमार्गाने द्वारकेला नेला. भागवतकार वर्णन करतात की विजेसह असणाऱ्या मेघाप्रमाणे दिसणाऱ्या प्रद्युम्नांनी आकाशातून शेकडो रमणी निवास करीत असलेल्या उत्तम अंतपुरात द्वारकेमध्ये आपल्या पत्नीसह प्रवेश केला. प्रद्युम्नाचं शरीर पावसाळ्यातल्या मेघाप्रमाणे श्यामवर्ण, त्यांनी रेशमी पितांबर परिधान केलेला होता, अजानुबाहू असा होता, नेत्र लालसर आणि सुंदर मुखमंडळ, त्यावर मंद हास्य तरळत होतं. त्याच्या मुखकमलावर श्रीकृष्णांसारखेच काळे कुरळे केस भ्रमरासारखे पाव होते. त्याला पाहताच सगळ्या स्त्रिया श्रीकृष्ण असं समजून संकोचू लागल्या. नंतर त्यांना समजलं की हे श्रीकृष्ण नाहीत. तिथं रुक्मिणी आली आणि प्रद्युम्नाला पाहिल्यावर तिला आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली आणि रुक्मिणी विचार करायला लागली की हा कोण मुलगा असेल आणि याला ही कोण पत्नी म्हणून मिळालेली आहे. माझा सुद्धा लहान मुलगा असाच हरवलेला होता, तो आता कुठं असेल आणि त्याचं वय रूप याच्यासारखंच दिसत असेल का आणि याला श्रीकृष्णांसारखं श्यामसुंदरांसारखं रूप, ठेवण, अंगाची चालणं, बोलणं, आवाज, हास्य, पाहणं हे सगळं कसं काय प्राप्त झालं असेल असा विचार रुक्मिणी करते. त्याच वेळेला श्रीकृष्ण देवकी वसुदेवांसह तिथं आले. श्रीकृष्णांना सर्व घटना माहीत होती. तितक्यात नारद तिथं येऊन त्यांनी शंभरासुरांनी प्रद्युम्नाचं हरण करण्यापासून सर्व हकीकत त्यांना सांगितली. नारदांच्या तोंडून या सर्व आश्चर्यकारक घटना ऐकून श्रीकृष्णांच्या अंतपुरातील सगळ्या स्त्रिया चकित झाल्या. पुष्कळ वर्षपर्यंत हरल्यानंतर परत आलेल्या प्रद्युम्नाचे मेल्यानंतर परत जिवंत व्हावं अशा प्रमाणे कौतुक व्हायला लागलं. देवकी, वसुदेव, श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी सर्व स्त्रिया या नवदाम्पत्याला हृदयाशी घट्ट धरून आनंदित झाल्या. श्री शुकाचार्य म्हणतात की सत्राजितांनी श्रीकृष्णावर खोटाच आळ घेतलेला होता. एकदम सत्राजित हा शब्द ऐकून परीक्षित राजा विचारायला लागला की हा सत्राजित कोण, त्यांनी कोणता खोटा आळ घेतलेला होता, त्या अपराधाचं परिमार्जन करण्यासाठी त्यांनी स्यमंतक मण्यासह आपली कन्या श्रीकृष्णांना अर्पण केली, ती काय एकूण हकीकत आहे. तेव्हा शुकाचार्य सांगायला लागले की सत्राजिताचा सूर्य हा परम मित्र होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्यांनी त्याला स्यमंतक नावाचा एक मणी भेट म्हणून दिलेला होता. तो मणी गळ्यात जोपर्यंत सत्राजित घालून वावरत असे तो सूर्यासारखा चमकत असे. तेव्हा मण्याच्या तेजामुळं लोक त्याला सूर्यच समजत असत. भगवंतांना सत्राजित जेव्हा द्वारकेमध्ये आला तेव्हा लोकांनी ही गोष्ट जाऊन सांगितली. लोक भगवंतांना म्हणायला लागले की साक्षात सूर्यनारायण आपल्या दर्शनासाठी म्हणून आलेले आहेत. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले की हे सूर्यदेव नाहीत तर मण्यामुळे चमकणारा हा सत्राजित आहे. सत्राजित आपला मंगल उत्सव चालू असलेल्या समृद्ध घराकडे आलेला आहे. ब्राह्मणांकरवी त्यांनी त्या घरामध्ये तो मणी देवघरात स्थापन केला. हा मणी रोज 8 भार सोनं देत असे. एकदा प्रसंगवशात श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले की तू हा तुझ्याजवळचा मणी राजा उग्रसेनाला देऊन टाक. रोज 8 भार सोनं देणारा हा मणी श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून उग्रसेनाला देणं हे सत्राजिताला जड वाटायला लागलं. त्यांनी तो मणी तर दिला नाहीच. आणि भगवंतांच्या आज्ञेचं एक प्रकारे उल्लंघन देखील केलं. आपण पाहिलं की भगवंत खूप वैभव राखून होते आणि वैभव गोळा देखील करत होते आणि ते वैभव लोककल्याणासाठी वापरत देखील होते. जेव्हा राजा उग्रसेनाला हा मणी द्यावा असं भगवंतांनी सांगितलं तेव्हा तो भगवंतांना स्वतःसाठी स्वतःच्या समृद्धीसाठीच हवा आहे अशा प्रकारे अर्थ निघायला लागला. सत्राजिताचा भाऊ प्रसेन यांनी एकदा तो मणी आपल्या स्वतःच्या गळ्यात घातला आणि तो शिकारीसाठी म्हणून वनात गेला. तिथे एका सिंहानी घोड्यासह प्रसेनाला मारून तो मणी काढून घेतला. तेवढ्यात जांबवानांनी त्या सिंहाला मण्यासाठी म्हणून मारलं. तो मणी आपल्या गुहेमध्ये नेऊन ठेवला आणि आपल्या मुलाला खेळायला. आपला भाऊ प्रसेन परत न आल्यामुळं सत्राजिताला खूप दुःख झालं आणि तो सगळीकडे सांगायला लागला की गळ्यात मणी घालून वनात गेलेल्या माझ्या भावाला प्रसेनाला श्रीकृष्णांनीच बहुतेक मारला असावा आणि तो मणी काढून घेतला असावा. लोकही आपापसात कुजबुजायला लागले. आपल्यावर एक प्रकारे कलंक येतो आहे चोरीचा असं पाहून लोकांना खरं काय ते लक्षात आणून द्यायचं म्हणून श्रीकृष्ण स्वतःच प्रसेनाला शोधण्यासाठी म्हणून वनामध्ये गेले. त्यांना दिसलं की जंगलामध्ये सिंहानी प्रसेन आणि घोड्याला मारलेलं आहे आणि पुढं असं दिसलं की एका अस्वलांनी सिंहालाही मारलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या बरोबरीच्या मंडळींना बाहेर बसून एकट्यानी घोर अंधकार असलेल्या अस्वलाच्या भयंकर गुहेत प्रवेश केला. मुलाला खेळण्यासाठी दिलेला तो मौल्यवान मणी त्या मुलाकडून काढून घेण्याच्या उद्देशाने ते मुलाजवळ जाऊन उभे राहिले. त्या गुहेमध्ये एक अपरिचित माणूस शिरल्याचं पाहून त्या मुलाची दाई घाबरून ओरडायला लागली आणि ते पाहून महाबलवान जांबवान रागून तिथं धावत आला. जांबवानाला श्रीकृष्ण हे एक सामान्य व्यक्ती वाटले आणि तो श्रीकृष्णांशी युद्धाला प्रवृत्त झाला. खरं म्हणजे श्रीकृष्ण हे त्याचे स्वामी होते. विजयाच्या इच्छेने श्रीकृष्ण आणि जांबवान एकमेकांमध्ये घनघोर युद्ध करू लागले. असं म्हणतात की 28 दिवसपर्यंत त्यांचं हे युद्ध रात्रंदिवस चाललेलं होतं. शेवटी जांबवानाची हाडं खिळखिळी झाली. तो आश्चर्यचकित झाला आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला की मी आता जाणलं की आपण सर्व प्राण्यांचे स्वामी रक्षणकर्ते पुराण पुरुष भगवान विष्णू आहात. आपणच भगवानचे प्राण इंद्रिय बल मनोबल आणि शरीर बल आहात. विश्वाची उत्पत्ती करणाऱ्यांचीही उत्पत्ती करणारे आपण आहात. काळाचे जितके अवयव आहेत त्या सर्वांचं नियमन करणारे काळ आपण आहात. हे प्रभो, जेव्हा आपण जरासे रागावून क्रुद्ध नजरेनी त्यावेळी समुद्राकडे पाहिलं होतं, समुद्रात राहणाऱ्या मोठमोठ्या सुसरी आणि मासे देखील घाबरलेले मी पाहिलेले आहेत. समुद्रानी आपल्याला वाट करून दिलेली मी पाहिलेली आहे. समुद्रावर आपल्याच कीर्तीचा पूल त्या काळी बांधलेला मी पाहिलेला आहे. लंका जळताना मी पाहिलेली आहे. राक्षसांची मस्तक आपल्या बाणांनी छिन्न भिन्न करून जमिनीवर लोळण घेताना मी पाहिलेली आहेत. तेच माझे श्रीराम आपण आहात. मी आज देखील तुम्हाला रूपात पाहतो. श्रीकृष्णांच्या रूपाने आपण इथं आलेले आहात. जेव्हा जांबवानांनी भगवंतांना या प्रकारे ओळखलं तेव्हा भगवंतांनी आपला कल्याणकारी हात त्याच्या शरीरावरून फिरवला आणि जांबवानाला म्हटलं की आम्ही मण्यासाठी तुझ्या गुहेत आलेले आहोत आणि या मण्यामुळे माझ्यावर आलेला खोटा आळ मी पुसून टाकू इच्छितो. भगवंतांनी असं म्हटल्यावर जांबवानांनी मोठ्या आनंदाने त्यांचा सन्मान करण्यासाठी आपली कन्या जांबवत मण्यासह भगवंतांना अर्पण केली. इतके दिवस भगवंत गुहेमध्ये होते हे पाहून बरोबरीचे लोक घाबरले. रुक्मिणी देवकी वसुदेव सर्वांना श्रीकृष्ण गुहेच्या बाहेर आले नाहीत असं समजलं. सर्व द्वारकावासी अत्यंत दुःखी झाले. सत्राजिताला शिव्याशाप देऊ लागले. श्रीकृष्ण परत यावेत म्हणून दुर्गा मातेला शरण गेले. तिचा उत्सव करून उपासना करायला लागले. त्यांच्या उपासनेने दुर्गादेवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने तिथं नववधू जांबवतीसह कार्यसिद्धी केलेले श्रीकृष्ण सर्वांना आनंद करत प्रगट झाले. हा श्रीकृष्णांचा दुसरा विवाह आहे. भगवान श्रीकृष्ण पत्नीसह गळ्यात मणी धारण करून आलेले पाहून द्वारकावासी अतिशय आनंदात मग्न झाले. नंतर भगवंतांनी सत्राजिताला राजसभेमध्ये महाराज उग्रसेनांच्या समोर बोलवलं आणि मणी कसा परत मिळाला याची सगळी हकीकत सांगितली आणि तो मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजित अतिशय खजील झाला आणि कसा तरी आपल्या घरी येऊन पोहोचला. त्याला वाटायला लागलं की आपण बलवानावर एक प्रकारे वैर केलं, आपल्या अपराधाचं परिमार्जन कसं करावं त्याला समजेना. श्रीकृष्णांचा गैरसमज कसा दूर होईल हे त्याला समजेना. त्यांनी विचार केला की धनाच्या लोभाने मी मूर्खपणा करून बसलो, आता मी सर्व स्त्रियांमध्ये रत्नासमान असणारी माझी कन्या सत्यभामा आणि हा स्यमंतक मणी दोन्ही श्रीकृष्णांना देईन, यामुळे तरी माझ्या अपराधाचं थोडं परिमार्जन होऊ शकेल, याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. सत्राजितांनी आपली सुंदर कन्या सत्यभामा आणि स्यमंतक मणी श्रीकृष्णांना अर्पण केले. हा श्रीकृष्णांचा तिसरा विवाह झाला. सत्यभामा शील सौंदर्य औदार्य सर्व गुणांनी युक्त होती. बऱ्याच जणांनी तिला याआधी मागणी घातलेली होती पण श्रीकृष्णांनी तिचं विधीपूर्वक पाणी ग्रहण केलं. भगवान श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले, आम्ही स्यमंतक मणी घेणार नाही, तू सूर्याचा भक्त आहेस, तो तुझ्याजवळच राहू दे. आणि मग श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले की आम्ही फक्त त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाचा म्हणजे नित्य नियमित सोन्याचा स्वीकार मात्र करू. दरम्यान गोष्ट अशी घडत होती, श्रीकृष्णांचं सर्व जीवन अशा प्रकारे चाललेलं असताना तिकडं हस्तिनापुरामध्ये राजा सम्राट धृतराष्ट्र आणि त्याचे 100 पुत्र आणि राजा राज्याचा आस्वाद घेत असताना उपभोग घेत असताना त्या राज्याचा खरा राजा असलेला पांडू त्याची एक पत्नी कुंती 5 मुलांना घेऊन हस्तिनापूरला परत आली. पांडूची अजून एक पत्नी माद्री ही परत आलेली नव्हती आणि पांडू आणि माद्री या दोघांचंही निधन झाल्याचं कुंतीने धृतराष्ट्राला सांगितलं. योगायोगाने पांडूचा जो ज्येष्ठ पुत्र होता युधिष्ठिर तो धृतराष्ट्राच्या ज्येष्ठ पुत्रापेक्षाही वडील होता, वयाने मोठा होता. या मुलांना राजा धृतराष्ट्राला पौरजन सत्ता, सचिव सत्ता, अमात्य सत्ता, धर्म सत्ता या सर्व सत्तांच्या दबावामुळे कुंती आणि तिच्या मुलांना स्वीकारावं लागलं, त्यांची योग्य ती व्यवस्था करावी लागली. तसंच आपल्या आणि पांडूच्या अशा मुलांच्या शिक्षणाकरता म्हणून एका गुरूंची नेमणूक देखील करावी लागली. या मुलांचं शस्त्र शिक्षण चालू होतं, राज्यशास्त्राचं शिक्षण चालू होतं, धर्मशास्त्राचं शिक्षण चालू होतं आणि योगायोगाने पांडूचे जे मुलगे होते त्याच्यातले 3 मुलगे तर जास्तच प्रभावी होते. सर्वात मोठा मुलगा युधिष्ठिर हा लोकांमध्ये त्याच्या धर्मनिष्ठेमुळं आणि नीतीच्या नैतिकतेच्या अशा वर्तनामुळं अतिशय लोकप्रिय असा व्हायला लागलेला होता. तसंच भीम देखील त्याच्या सामर्थ्याने आणि शस्त्र नैतिक आणि अर्जुन त्याच्या सर्वांगीण शस्त्र कौशल्यामुळं सर्वत्र प्रसिद्ध पाहू लागलेला होता. आणि माद्रीचे जे 2 पुत्र होते नकुल आणि सहदेव हे देखील या उरलेल्या 3 बंधून इतके जरी नसले तरी देखील अत्यंत प्रभावी होते. ही 5ही भावंड अतिशय एकजुटीनी होती. आणि धृतराष्ट्राचा मोठा मुलगा दुर्योधन हा खेळामध्ये देखील भीमसेनाकडून वारंवार पराभूत होत असल्यामुळं त्यांनी लहानपणीच भीमसेनावर विषप्रयोग देखील केलेला होता. एक प्रकारे कुंती अत्यंत दुःखामध्ये असे दिवस काढत होती. काहीशी अवहेलना अपमान तिच्या आणि तिच्या मुलांच्या वाट्याला येत होता. आपण आधी पाहिलं की या सर्व गोष्टींची हकीकत थोडीशी समजल्यामुळं खातरजमा करून घेण्यासाठी म्हणून श्रीकृष्णांनी अक्रूराला धृतराष्ट्राकडे पाठवलेला होता. अक्रूर काही काळ धृतराष्ट्राकडे राहिलेला होता आणि परत येताना धृतराष्ट्राला दूताचा सल्ला म्हणून जरब बसवणारा एक निरोप देखील श्रीकृष्णांच्या वतीने दिलेला होता की तू समान बुद्धीने दोघांशीही आपल्या आणि आपल्या भावाच्या पुत्रांशीही वागणं आवश्यक आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. या सर्वांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांचं शस्त्रकौशल्य देखील सिद्ध झाल्यानंतर मुळात पांडूचं राज्य असल्यामुळं आणि धृतराष्ट्र हा एखाद्या विश्वस्तासारखं ते राज्य सांभाळत असल्यामुळं आणि पांडूचाच मोठा मुलगा धृतराष्ट्राच्या मोठ्या मुलापेक्षाही वयाने मोठा असल्यामुळं सर्व बाजूनी ते राज्य युधिष्ठिराकडे येणार अशा प्रकारे पौरजन सत्ता, अमात्य सत्ता, धर्म सत्ता या सर्व मत बनू पाहिलेलं होतं. आणि हे पाहून धृतराष्ट्र हा मनातून चिंतित झालेला होता. पण सर्व प्रकारच्या दबावामुळे धृतराष्ट्रांनी युधिष्ठिराला यौवराज्याभिषेक केलेला होता आणि युवराज अभिषेक झाल्यानंतर तर युधिष्ठिर अजूनच प्रसिद्ध व्हायला लागला, त्याची खूपच कीर्ती व्हायला लागली. ही सर्व कीर्ती सहन न होऊन दुर्योधन, कर्ण, शकुनी, दुःशासन ही मंडळी त्यांना मारण्याचा घाट देखील घालायला लागली आणि त्यातून धृतराष्ट्राच्या मुलांनी धृतराष्ट्राच्याच संमतीने, गुप्त संमतीने वारणावतामध्ये एक प्रचंड मोठा महाल बांधला आणि युवराजांनी म्हणजे युधिष्ठिरांनी आपल्या बंधूंसह आणि मातेसह तिथं विश्राम करायला जावं असा प्रस्ताव राजा धृतराष्ट्रांनी मांडला. जेव्हा युधिष्ठिर धृतराष्ट्राच्या आज्ञेप्रमाणे वारणावताला जायला निघाले तेव्हा धृतराष्ट्राचा मंत्री विदुर त्यांनी हे कूटकारस्थान ओळखून युधिष्ठिराला तुम्ही ज्या घरामध्ये राहणार आहात त्या घरामध्ये अग्नीचं भय आहे अशी कल्पना दिली. एवढंच नव्हे तर एक खनिक बोलवून ते जेव्हा तिथं गेले राहायला तेव्हा एक भुयार देखील गुप्त रूपाने खणवलं आणि जेव्हा पांडवांना जाळून मारण्याचा त्या त्या घराच्या भिंतींमध्ये लाख लावलेली होती ते घर अत्यंत ज्वालाग्रही होतं आणि एका युक्तीनी पांडव तिथून निसटले. त्या भुयारातून बाहेर पडले, एका नदीकाठी ते भुयार निघत होतं, त्या ठिकाणी विदुरांनी आधीच एक नाव आणून ठेवलेली होती, त्या नावेतून त्यांना नदीच्या पलीकडे विदुरांनी जाण्याकरता व्यवस्था केली. ते भुयार देखील नंतर बुजवून टाकण्यात आलं पण सर्वत्र समज मात्र असं झालेला होता की पांडव कुंतीसकट जळून मेले. कारण या गोष्टीची कल्पना असल्यामुळे युधिष्ठिराला जेव्हा प्रत्यक्षात आग लावली गेली तेव्हा ती आग ते बांधणाऱ्या प्रहसनांनी न लावता पांडवांनीच आग लावली आणि पांडव तिथून बाहेर पडले. योगायोगानी जंगलात राहणारी एक स्त्री आपल्या पाच मुलांना घेऊन तिथं त्या वाड्यात विश्रामाला आलेली होती आणि पाच पुरुषांची आणि एका स्त्रीचं असं प्रेत तिथं मिळाल्यामुळे पांडव जळून मेले अशी सर्वांची समजूत झालेली होती. विदुरांनी पांडवांना वाचवलेलं होतं पण पांडव कुंतीसकट मेले असंच सर्वांचा समज झालेला होता. या लाक्षागृहाला लावलेल्या आगीमुळे प्रत्यक्ष पांडवांचा केसही वाकडा झाला नव्हता हे श्रीकृष्णांना माहीत होतं. अथवा असं म्हणता येईल की हस्तिनापूरला गेल्यानंतर विदुरांच्या भेटीत श्रीकृष्णांना हे कळलं असावं. पण तरी देखील कुंती आणि पांडव जळून गेले, कुंती ही त्यांची आत्या होती, त्यामुळे कुळाची रीत पाळण्यासाठी ते बलरामांसह हस्तिनापूरला गेले आणि तिथं जाऊन त्यांनी भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी आणि द्रोणाचार्य यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं, त्यांना सहानुभूती दाखवून ते त्यांना म्हणाले की अरे रे फार वाईट झालं. ही एक महत्वाची घटना भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये घडली की त्यांचा कुरुकुलातल्या सर्वांशी प्रथमच अत्यंत जवळून असा संबंध आला आणि त्यांनी पाहिलं की धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्या रूपानी धर्मसत्ता, पौरजन सत्ता, तपस्वी सचिव सत्ता आणि यांचं नियंत्रक सत्तेचं असलेलं एकूण नियंत्रण झुगारून राजसत्ता या ठिकाणी कशी अधपतित झालेली आहे हे जवळून श्रीकृष्णांनी पाहिलं. दुःशासन कर्ण शकुनीच्या रूपानी समर्थ पण विकारवश क्षुद्र महत्वाकांक्षी स्वार्थी अन्यायी अशी सचिव सत्ता त्यांना हस्तिनापूरमध्ये पाहायला मिळाली. तर राजर्षी भीष्म विदुर गांधारी यांच्या रूपाने विशुद्ध अशी सचिव सत्ता हस्तिनापूरमध्ये काही प्रमाणात अस्तित्वात आहे याचाही पत्ता त्यांना लागला. मात्र या सत्तेचं राजसत्तेवर कोणतंही नियंत्रण नव्हतं हेही श्रीकृष्णांनी ओळखलं. त्यांनी जे म्हटलेलं आहे की भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी आणि द्रोणाचार्यांना ते विशेष करून भेटले, धृतराष्ट्रांनाही भेटलेच. त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की भीष्म हे शास्त्रनिष्ठा आणि सत्यनिष्ठा या दोन्हीही जीवननिष्ठा मानणारे आहेत. शास्त्रनिष्ठा आणि सत्यनिष्ठा याच्यापुढे सुख दुःखात्मक मोहजाल त्यांना विचलित करत नाही हे श्रीकृष्णांच्या लक्षात आलं. भीष्मांचं जे प्रसिद्ध वचन पुढे युधिष्ठिराला सांगताना त्यांनी उच्चारलं की अर्थस्य पुरुषो दासः, त्याचा अर्थ भीष्मांबद्दल कोणताही गैरसमज करून न घेता त्यावेळेला जेव्हा भीष्मांची आणि श्रीकृष्णांची प्रथम भेट झाली तेव्हा श्रीकृष्णांनी ताडला. भीष्म हे पुरुषार्थ, ध्येय, जीवननिष्ठा याच्याकरता जगणारे होते आणि पुरुषार्थाकरताच नेहमी जगावं अशी भीष्मांची इच्छा होती आणि पुरुषार्थालाच त्यांनी अर्थ असं म्हटलेलं आहे, जीवननिष्ठेला त्यांनी अर्थ असं म्हटलेलं आहे, संपत्तीला नाही, आपल्या प्रतिज्ञेलाच अर्थ त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मनुष्य नेहमी आपल्या प्रतिज्ञेशी, आपल्या तत्वांशी, आपल्या ध्येयाशी, आपल्या जीवननिष्ठाशी, जीवननिष्ठेशी बांधलेला असावा, त्याचा दास होऊन त्यांनी राहावं असं भीष्मांचं मत होतं. अर्थाला स्वतःच्या मर्जीप्रमाणे वापरू नये, आपल्या जीवननिष्ठेला आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या विकारांप्रमाणे कधीही वापरू नये. तर भोवतीच्या सर्व विपरीत परिस्थितीमध्ये देखील अर्थ न सोडता, आपला जीवन हेतू न सोडता आपण नेहमी या अर्थाने भीष्म हे अत्यंत कडक, कडवे, जीवननिष्ठ, ध्येयनिष्ठ, प्रतिज्ञेशी बांधलेले असे पुरुष आहेत हे श्रीकृष्णांनी ओळखलेलं होतं. मात्र भोवतीच्या अधपतित अशा समाज व्यवस्थेमध्ये भीष्मांची एकट्याची ही जीवननिष्ठा अशी तळपत्या सूर्यासारखी भासत होती. उल्लेख आहे की ते द्रोणांनाही भेटले. द्रोणाचार्य हे स्वतः धारण केलेल्या गरिबीमध्ये होरपळलेले होते. ही गरिबी त्यांनी आपणहून स्वीकारलेली होती, ते त्यांचं पूर्वायुष्य होतं. व्रतस्थ जीवनाची ओढ असणारे पण नंतर व्रतस्थ जीवन सोडून दिलेले असे द्रोणाचार्य त्यांच्या दृष्टोत्पत्तीस पडले. द्रुपद राजाकडून फार मोठा अपमान झाल्यानंतर भीष्मांच्या निमंत्रणावरून पांडूच्या आणि धृतराष्ट्राच्या पुत्रांना सर्व प्रकारचं शिक्षण देण्यासाठी स्वतःचा गरिबीचा आश्रम सोडून धृतराष्ट्र राजसत्तेच्या आश्रयाला आलेले होते आणि आचार्य पदाची तेजस्विता कायमची गमावून लाचार झालेले होते असं श्रीकृष्णात आलं. एक आश्रिताचं जीवन ते जगताहेत हे श्रीकृष्ण समजले. ब्राह्मणांची जी निस्पृह तेजस्विता असते ती तेजस्विता संपूर्ण गमावलेले, पण महापराक्रमी शर्मेचं जीवन जगणारे असे द्रोणाचार्य श्रीकृष्णांच्या दृष्टोत्पत्तीस पडले. तर कृपाचार्य हे मूळचे तपोमय तेजस्वी, पण शिलाऐवजी वैभव आणि त्यागाऐवजी भोगप्रधान जीवनाची चटक लागलेले असे त्यांना दिसले. ते विदुरांना देखील भेटले. विदुर हे दासीपुत्र होते. नियोगानी नियोग पद्धतीनी व्यांपासून दासीला झालेला हा मुलगा होता, त्यामुळे हा मुलगा फार मोठ्या महत्तेला पोचलेला होता. धृतराष्ट्र आणि पंडू या दोघांसारखाच सुरुवातीपासून राजसुखामध्ये हा मुलगा वाढला. मात्र विदुरांची भूमिका दासीपुत्र असल्यामुळं राजसेवकाची होती. ते धृतराष्ट्राच्या राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करत होते. ते चारित्र्यवान होते, अत्यंत बुद्धिवान होते, स्पष्ट वक्ते होते. धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला त्यांचा नैतिक धाक सदा सर्वकाळ जाणवत असे. कौरव आणि या दोन्ही पक्षांबद्दल अत्यंत समबुद्धी त्यांना होती. ते कुठल्याच बाजूला झुकलेले नव्हते, पण कौरव दुष्ट आणि अन्यायी असल्यामुळं ते पांडवांचा कई पक्षी घेणारे आहेत असा भास होत असे. पण ते अन्यायाच्या विरुद्ध होते. वारणावतामध्ये जेव्हा पांडवांना जाळून मारण्याचा घाट घातला जातो आहे असं गुप्त हस्तकान करवी या मंत्र्याला समजलं, तेव्हा त्यांनी हर तऱ्हेनी पांडवांना वाचवण्याची योजना बनवली. युधिष्ठिराला तशी कल्पना दिली. हे विदुर त्यांच्या अंगभूत गुणांमुळे कृष्ण भक्त झाले. भोवतालची परिस्थिती जाणण्यामध्ये विदुर अत्यंत कुशल होते. साक्षात धर्माचा अवतार असावा असे विदुर होते. राज्य शास्त्रज्ञ म्हणून मान्यता त्यांना मिळालेली होती. धर्माचं रहस्य जाणणारे प्रभावी मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. ते गांधारीला देखील भेटले आणि अत्यंत प्रभावित झाले. गांधारी ही खलपुरुष धृतराष्ट्राची पत्नी होती. तर अत्यंत कलीपुरुष अशा दुर्योधनाची माता होती आणि कपटी अशा शकुनीची बहीण होती. गांधारी ही अत्यंत महान पतिव्रता होती, सत्यनिष्ठ होती, शील आणि चारित्र्यवान, पतिपरायण, नीती आणि धर्मनिष्ठता हे तिचं वैशिष्ट्य होतं. पुत्र मोह न धरता पांडवांचं अभिष्ट चिंतन इच्छिणारी अशी गांधारी होती. या सर्व लोकांची आणि श्रीकृष्णांची जवळून ओळख झाली. या निमित्ताने श्रीकृष्णांनी पूर्वी अक्रूरांनी जी माहिती दिलेली होती ती माहिती पडताळून पाहिली. सर्व कुरुकुल जवळून पाहिलं. त्यांनी दुर्योधनाला देखील या निमित्ताने पाहिलं, कर्णाला पाहिलं. या निमित्ताने अश्वत्थामा, कुनी, दुःशासन सर्वच मंडळी कृष्णांनी पाहिली. पांडव प्रेमी सज्जन यांचीही त्यांची भेट झाली. पांडवांबद्दल जनमानसामध्ये आणि श्रेष्ठ पुरुषांमध्ये असलेली मतं देखील त्यांनी अजमावून घेतली. पांडव वाचलेले आहेत ही माहिती विदुरांकडून श्रीकृष्णांना समजलेली होती. भक्त कोण आणि वैरी कोण हे या भेटीमध्ये श्रीकृष्णांना समजलं. धर्मरक्षणाचं जे कार्य करायचं आहे ते इथून पुढे कसं करावं लागेल याचे काही आडाखे, काही अंदाज यामुळे श्रीकृष्णांना बांधता आले. तसंच श्रीकृष्णांचं देखील अत्यंत जवळून असं दर्शन भीष्म द्रोण गांधारी विदुर अशा महाभागांना झालं. या सर्वांना श्रीकृष्ण हे अत्यंत धर्मशील आत्मज्ञानी परमात्मा शूर निष्काम उत्तम शासनकर्ता अत्यंत निर्भय व्यक्ती अशा स्वरूपामध्ये श्रीकृष्ण प्रतीत झाले. तर दुर्योधन कर्ण शकुनी धृतराष्ट्र यांना आपल्या इप्सित कार्यामध्ये सर्वात मोठा अडथळा भविष्यकाळात कोणाच्या रूपाने उभा राहणार आहे तर भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने उभा राहणार आहे असा निश्चित अंदाज या निमित्ताने आला. अक्रूरांनी इशारा देऊन देखील धृतराष्ट्रांनी दुर्लक्ष केलं एवढंच नव्हे तर वारणावताला पांडवांना मारण्याचा लाक्षागृहामध्ये जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न केला. अशा पद्धतीने अक्रूराच्या रूपाने भगवान श्रीकृष्णांनी पूर्वी जो धृतराष्ट्राला इशारा दिला त्याच्याकडे धृतराष्ट्रांनी दुर्लक्ष केलं आणि आपल्याला जे करायचं आहे तेच केलं यावरून धृतराष्ट्राबद्दल यथास्थित अशी कल्पना श्रीकृष्णांना आली. तसंच श्रीकृष्ण या ठिकाणी येऊन अनेकांच्या भेटीगाठी घेऊन एक प्रकारे आपल्या राजसत्तेमध्ये ढवळाढवळ करत आहेत आणि आपल्याला ते पाहत बसायला लागतं आहे अशी हातबदलतेची देखील एक भावना धृतराष्ट्राला या काळामध्ये स्पर्श करून गेली. श्रीकृष्णांचं जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य त्यांची निर्भयता या सर्व गोष्टींमुळं बरं हा मनातून मात्र घाबरून गेला. तरी देखील पांडव गेलेले आहेत पुढचं पुढे बघू श्रीकृष्णांना कसं तोंड द्यायला लागेल ते पुढचं पुढे ठरवता येईल अशा प्रकारचे आडाखे मनोमन धृतराष्ट्रांनी मात्र बांधले. अशा प्रकारे जरी प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी अक्रूराच्या निमित्ताने आणि स्वतः हस्तिनापूरला जाऊन आल्यामुळं पांडवांशी एक प्रकारची घनिष्ठता निर्माण करण्याचं धोरण श्रीकृष्णांनी या निमित्ताने निश्चित केलं. श्रीकृष्णांची आणि पांडवांची भेट ही द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला झाली तेव्हा त्यांनी एकमेकांना प्रथम पाहिलं पण श्रीकृष्णांचा पांडवांविषयीचा जो अभ्यास होता होमवर्क जे होतं त्यांना जे धर्म संस्थापनेचं काम करायचं होतं त्या दृष्टीने त्यांची जी चिंतनशीलता होती ती चिंतनशीलता मात्र या निमित्ताने परिपूर्णतेकडे जाण्यासाठी म्हणून मदत झाली. भागवतामध्ये महाभारताच्या घटनांचा फार मोठा उल्लेख नाहीये पण हा जो थोडा थोडा उल्लेख आहे त्या उल्लेखातून श्रीकृष्णांच्या भावी धोरणांची मात्र कल्पना येऊ शकते. हरिओम तत्सत. आपण एक अर्धा मिनिट ध्यानाला बसूया. हरि 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 स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. बोलो नंद के लाल की जय.